खाऊ खाणे हा तर आपला हक्कच. आपल्याला खाऊ खायला फारच आवडतो. कोणताही गोड खमंग चवदार खाऊ आपण आवडीने फस्त करून टाकतो. आता दिवाळीच्या फराळाचंच घ्या ना, खमंग चिवडा, गोल गोड अनारसा, चविष्ट शेव, गोडगोड लाडू, गोरीपान करंजी आणि चक 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 चकली. वा, तोंडाला एकदम पाणी सुटतं. या सर्व पदार्थांच्या आकारांमुळे त्यांच्याशी खेळायला तर मजा येतेच, पण खाताना मात्र केव्हा संपतात ते कळतही नाही.